अभ्यास पुस्तक पाठ सात,
विज्ञान तंत्र आणि मंत्र।
एक विज्ञान, तीन ख, एक तंत्रज्ञ, दोन कल्पना, तीन किरणोत्सार, चार उत्क्रांति, पाच समस्या, सहा विक्री पश्चात, सात पिल्लू, आठ आदरार्थी, नऊ व्यासपीठ, दहा महत्व, अकरा इच्छा, बारा मुद्दा।